बद्रीनाथ की दुल्हनियामधले वरुणचे ते दोघं फ्रेंड्स असो किंवा मग जयचा वीरू असो, आपल्या आयुष्यात असं कुणी ना कुणी असतंच की एका हाकेवरती ते आपल्यासाठी कुठेही यायला आणि काही करायला तयार होतात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं लौटकर आ गई और मैंने आपसे यही पूछा था कि कौन है आपके लाइफ में ऐसा जो आपके लिए कभी भी और कहीं भी एक आवाज पर पहुंच जाएगा आणि तुम्हाला पाहिजे ती मदद तो करेल. कोण है असा सुमेधच्या लाइफ मध्ये? हाय सुमेध.
हाय मैक. माझ्या लाइफ मध्ये माझी मदत करायला एका आवाजावर माझा मित्र आहे, म्हणजे माझे रूम पार्टनर.
अच्छा, काय नाव त्यांचं?
आताचे धम्मदीप आणि नागेश. हमेशा कधी पण कॉलेज मधलं काम राहो की आपल्या लाईफ मधलं काम असो, ते हमेशा मला सपोर्ट करतात. जसं की आता एक वेळेस कॉलेज मध्ये काम होत तर ते एक कॉल केल्यावर ते आले होते,
आणि
बाहेर पण कधी पण कॉल केलं तरी ते येतात. ते असे फ्रेंड्स आहेत जे की फॅमिली आहेत.
एक्झॅक्टली, आपले असे फ्रेंड्स जे आपल्या फॅमिलीपेक्षा जास्त आपल्यासाठी असतात किंवा इक्वल टू फॅमिली असतात. एक दोन असे आयुष्यातले लोक असतातच, माझ्या आयुष्यात सुद्धा असे आहेत, पण तुमच्या आयुष्यात कोण आहे असं सांगा. पटकन कॉल करा जे तुमच्या एका हाकेवरती तुमच्या मदतीला धावत येतील. कोण आहे तुमच्या लाईफमध्ये असा मित्र किंवा अशी बहीण किंवा असा भाऊ सांगा. पटकन कॉल करा 9607007935 वर. 9607007935 माझा नंबर आहे, जल्दी से डायल कर लीजिए. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बस जाते रहो.